चीनीमंडी.com पॉडकास्ट।
41,874 बस फेऱ्यातून 5,00,000+ अधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात। परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावं यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली। काल 29 तारखेपर्यंत 41,874 बस फेऱ्यांच्या माध्यमातून 5,08,803 स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात आलं आहे। परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसनं पाठवण्यासाठी शासनानं 100% निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत 94.66 कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार। हे काम एसटी महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी हातात हात घालून केलं आहे। एसटी महामंडळानं बसेस उपलब्ध करून दिल्या तर रस्त्यानं पायी जाणाऱ्या लोकांना थांबवून ट्रक किंवा अन्य माध्यमातून जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था उपलब्ध करणं, त्यांना नियोजनबद्ध पद्धतीनं बसमध्ये बसवून देण्याचं काम संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे। अवैधरित्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांवर आरटीओ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे। अशा आपत्तीच्या प्रसंगात मदतीचे अनेक हात पुढे येत असताना सर्वसामान्य लोकांसाठी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळ तसंच आरटीओ कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत। अडचणीच्या काळात यंत्रणेतील या सर्व कर्मचाऱ्यांची मदत खूप मोलाची आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। स्थलांतरितांचा घरवापसीचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अर्थात आपल्या राज्याची रक्तवाहिनी म्हणून जिचा आदरानं उल्लेख होतो त्या एसटी महामंडळाच्या बसेस पुढे आल्या आणि आता या बसेसमधून इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे। आतापर्यंत आपल्या लालपरीनं मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे। यातील काही स्थलांतरित मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचाही लाभ घेतला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं जात आहे तसंच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचं कामही केलं जात आहे।